स्मृती चित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, वाचक विद्या हर्डीकर सप्रे. स्मृती चित्रे, भाग तिसरा, अध्याय 61. या अध्यायाचं नाव आहे बालकवी ठोंबरे. टिळकांचे कवी मित्र होते, त्यांचे नाव कर्नल कीर्तिकर. जळगावच्या कवी संमेलनाचे तेच अध्यक्ष होते. हे डॉक्टर असून पुष्कळशा लढायांवर जाऊन आलेले होते. कर्नल कीर्तिकर माझ्याबद्दल एव्हर डाईंग वाईफ ऑफ युअर्स असा टिळकांच्या पत्रात नेहमी उल्लेख करायचे, कारण मला काही ना काहीतरी नेहमी होत असे आणि नेहमी मी अंथरूण धरलेले असे. अंथरूण म्हणण्यापेक्षा जमीन म्हटली तर अधिक शोभेल, कारण माझी लोळण फुगडी जमिनीवरच चाले. मात्र भूमिशय्या असली तरी नुसता भुजस तेवढा मला उशाला पुरत असे. उशाला मी काय घेईन याचा कधी नियम नसे. आठवा, जात्याचा खुंटा, तपकिरीची डबी, थोडक्यात म्हणजे जे काही हाताला लागेल ते माझ्या उशाखाली जायचे. असो, 15 मार्च 1907 ख्रिस्ती नागरिक या वर्तमानपत्रात टिळकांनी या 26 कवींच्या संमेलनाविषयी एक मोठा बातमीपत्र वजा लेख लिहिला आहे. त्यात ते ठोंबऱ्यांविषयी लिहितात. ते असं म्हणतात की त्यातच कुमार त्र्यंबक बापूजी ठोंबरे नावाच्या केवळ 13 वर्षाच्या बालकवीचे शीघ्र कवित्व जमलेल्या मंडळीस पहावयास मिळाले. त्याची शुद्ध सुगम रसाळ कविता ऐकून कवित्वशक्ती ही ईश्वरी देणगी आहे असे कोणाला वाटले नसेल. हिंदुस्थानात असे कितीतरी बालकवी, किती बालसाधू, किती बालवीर उत्पन्न होत असतील आणि पुढे फुकट जात असतील याचा शोध करून त्यांना प्रगल्भ दशेला आणण्याचे काम कोणी करायचे? आम्हीच हिंदू पुत्रांनी ना. असो, ईश्वर या मुलाकडून आमच्या देशाची पूर्णपणे सेवा करून घेवो. आम्ही सध्या तोंड पाटीलकी आणि कलम बहादुरी करण्यात गुंतलो आहोत. शेवटी आधुनिक मराठी कवींची आणि कवितेची काहीतरी पद्धतवार सेवा घडावी म्हणून खाली दिलेले कार्यकारी मंडळ नेमण्यात आले. अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल कान्होबा रणसोरदास कीर्तिकर, IAS पेन्शनर. उपाध्यक्ष रावसाहेब विष्णू मोहरेश्वर महाजनी, डायरेक्टर ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन्स वऱ्हाड प्रांत. मंत्री नारायण वामन टिळक. उपमंत्री राव बहादूर नारायण नरसिंह फडणीस. सभासद राव बहादूर मोरो गणेश लोंढे, राव बहादूर चंद्रशेखर गोरे, राव बहादूर काशीनाथ हरी मोडक म्हणजे माधवानुज आणि राव बहादूर नारायण सिद्धेश्वर जोशी. या संमेलनाचे काम येथे आटोपले, परंतु ह्या संमेलनाने महाराष्ट्र सारस्वतासाठी दोन फार मोठ्या गोष्टी केल्या. एक, बालकवी ठोंबरे यांना उदयाला आणले आणि दुसरे, अभिनव काव्यमालेची कल्पना इथून जन्माला आली. पुढे पुण्यास टिळक गेले आणि तिथं प वा लक्ष्मणशास्त्री लेले, प वा रावसाहेब कानिटकर, प वा वासुदेवराव आपटे, राव बहादूर नरसिंह चिंतामण केळकर वगैरे मंडळींच्या सहकार्यानं अभिनव काव्यमाला सुरू करण्यात आली. ठोंबऱ्यांबद्दल टिळकांना चैन पडेना. हा मुलगा कुठेतरी शाळेत गेला पाहिजे आणि ह्याचं काही शिक्षण झालं पाहिजे असं त्यांना वाटू लागलं. याच्या काव्यशक्तीला ओहोटी लागेल असं काही होता कमा नाहीये, म्हणून त्यांनी कर्नल कीर्तिकरांशी जोराचा पत्रव्यवहार सुरू केला. कर्नल कीर्तिकर श्रीमंत होते आणि टिळकांचे मित्रही होते. त्यांनी ठोंबऱ्यांना दरमहा 10 रुपये देण्याचे कबूल केले. मात्र एक अट घातली की ठोंबऱ्यांनी नगरास येऊन टिळकांच्या देखरेखीखाली राहावे. त्याप्रमाणे झाले आणि ठोंबरे नगरास आले. ठोंबरे एकटेच आले. आदल्याच दिवशी नेहमीच्या रिवाजाप्रमाणे टिळक बाहेरगावी गेले होते. मी वर सांगितल्याप्रमाणे आजारी होते. जाताना टिळकांनी मला सांगून ठेवलं होतं की बालकवी येणार आहेत, त्यांची नीट व्यवस्था ठेवा. नाताळचा दिवस होता, 10 सुमार. मी निजलेली, मुले देवळाला म्हणजे चर्चला गेलेली, घरात कुणाचा पत्ता नाही. साखर नोकर शेजारी पाजारी झाडून सगळे देवळाला गेलेले. इतक्यात ठोंबरे आले. मी विचारले, तुम्हीच का ठोंबरे? त्यांनी म्हटले, हो. बसा, मुले बाहेर गेली आहेत, ती आल्यावर तुम्हाला खानावळीत घेऊन जातील. दूध केळी वगैरे आमच्या घरातले तुम्हाला चालत नसेल म्हणून सांगते, चालत असलं तर देते. ठोंबऱ्यांनी काही अढेवेढे न घेता दूध आणि केळी घेतली. थोड्या वेळानं दत्तू आला, त्याच्याबरोबर त्याचे मित्र मुळे आणि पारनाईक हेही आले. त्यांनी ठोंबऱ्यांना खानावळीत नेले, तिथंच ते पुढे जाऊ लागले. राहणं आमच्याकडेच होतं. एक दोन दिवसात टिळक आले, त्यांनी बाजारात जाऊन कॉड लिव्हर ऑइल आणले आणि ठोंबऱ्यांना सशक्त करण्याचे ठरवले. ठोंबरे आला तेव्हा तेवढ्यापुरते एकदाच मी त्याला अहो जाओ म्हटले, परंतु लागलीच आमच्यातला परकेपणा नाहीसा झाला. मी त्याला अरेतुरे करू लागले आणि त्याचाही खिन्नपणा एका दिवसात मावळला. आपण कुठे जाऊन पडलोत कुणास ठाऊक असं त्याला झालं होतं. ख्रिस्ती माणसं म्हणजे कोणी राक्षस किंवा भूते असावीत अशी त्याची भावना होती आणि त्यानं पुढे तसं कित्येक वेळेला आम्हाला सांगितलं सुद्धा. पण एक दोन दिवसातच आम्ही माणसे आहोत आणि चांगली त्याला आवडतील अशी माणसे आहोत अशी त्याची खात्री झाली. दत्तूची आणि त्याची ताबडतोब गट्टी जमली, तशीच दत्तूच्या मित्रांची आणि त्याची तितकीच गट्टी जमली. ठोंबरे घरातील मुलांप्रमाणेच वागू लागला. तो आला तेव्हा मी लोळतच होते. त्यालाच सांगितले, बाळ ते कपाट उघड आणि त्यातून दूध काढून घे. नंतर बाळाने दूध घेतल्यावर कप तिथंच ठेवला तेव्हा पुन्हा सांगितले, बाळ तेवढा कप उचलून ठेव बरं. यावरून तो पुढे माझी नेहमी चेष्टा करायचा की लक्ष्मीबाई पंचम जॉर्ज तुमच्याकडे आलंय तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगाल की बाळ ठेवडे फाटक लावून घे बरं येताना. पण माझ्या एकेरी नावानं हाका मारण्यानं केवढा मोठा अनर्थ झाला. भाऊजीही त्याला माझ्याप्रमाणेच एकेरी नावानं हका मारू लागले. ठोंबरे दत्तू बरोबरचा मोठा कवी झाला तरी बालकवीच, त्याला एकेरी नावानं हाक मारायला काय हरकत आहे असं त्यांना वाटलं. एक दिवस ते बाहेर आले, तिथं ठोंबरे होता. त्यांनी त्याला म्हटले, ठोंबरे इकडे ये असं काहीतरी म्हटलं तर तो त्यांचे न ऐकता तडक घरात माझ्याकडे आला. मी स्वयंपाक करत होता, तो माझ्या पुढे बसला. लक्ष्मीबाई मला तुमच्या दिराचं वागणं अगदी पसंत नाही. हे कोण एवढे? मला सगळे मान देतात, टिळकसुद्धा मला अरे तुरे म्हणत नाहीत आणि ह्यानी का मला अरे तुरे म्हणावे? मी त्यांना आत्ता जाऊन चांगले समजावतो. अरे बाबा तू त्यांना काही बोलू नको, मी नाही का तुला अरे तुरे म्हणत. तुमची गोष्ट वेगळी, तुम्ही माझ्या आईच्या जागी आहात, तुम्ही माझ्या खस्ता खाल्ल्यात, माझ्या आजारात हे आले होते का काम करायला? हे कोण? अरे ते माझे दीर, माझ्यासाठी त्यांना काही बोलू नको. हे बोलणे चालले आहे तोच भाऊजी घरात माझ्याकडे आले. आपल्या भाऊजाईशी ठोंबरे भांडत आहेत आणि ती त्यांची समजूत घालीत आहे हे काय प्रकरण आहे हे त्यांना काही कळेना. त्यांनी ठोंबऱ्यांना विचारले, काय झाले? तर तो आणखी पिसाळला. भाऊजी म्हणाले, ठोंबरे मी अगदी सहज तुला अरे तुरे म्हणत होतो, पुन्हा कधी नाही म्हणणार, माझी चूक झाली. मला वाटते मला नाही वाटलं तुला इतका राग येईल. आणि त्या दिवसापासून माझे भाऊजी त्याला अहो म्हणू लागले, मग मीही त्याला अहो जावो म्हणू लागले. पण मला ते साधे ना आणि ठोंबऱ्याला ते आवडेना. तो एक दिवस माझ्याजवळ येऊन बसला. लक्ष्मीबाई आता किती दिवस हे असे चालायचे? मला एकदा तुम्ही दिलेल्या नावानं हाक मारा पाहू. मी म्हटले, चल मूर्खा. मग तो हसला आणि मीही हसले. मी त्याला फार प्रेमानं बोलायचे झाले म्हणजे मूर्खा म्हणे आणि त्याने त्या दिवशी मी दिलेल्या पदवीचा उच्चार करून घेतला तेव्हा त्याचे समाधान झाले. ठोंबरे आमच्या घरी आल्यावर त्याला विषमज्वर झाला. 40 दिवस तो एकसारखा तळमळत होता. त्यावेळी टिळकांचा पैसा, माझे आणि रामभाऊ धर्माधिकाऱ्यांचे श्रम, सोराबजीचे औषध आणि देवाची दया यामुळे तो वाचला आणि महाराष्ट्राला त्याचा इतका उपयोग झाला. त्यावेळी मला रात्र झोप नसे, त्याचं सगळंच मला करावं लागे म्हणून त्याला आणि त्याच्या आईला माझ्याबद्दल एक निराळा स्नेहभाव वाटे. त्याची आई म्हणे, लक्ष्मीबाई नाना माझा नाही तुमचा आहे, तुम्ही होता म्हणून पुनर्जन्म झाला. घरात तो अगदी घरच्यासारखा म्हणजे दत्तूप्रमाणे वागे. टिळकांच्यापेक्षा तो माझ्याच मागे मागे असायचा. टिळकांच्या समोर असला म्हणजे मात्र मोठा गंभीरपणाचा आवडण्याचा प्रयत्न करायचा. कविता केली म्हणजे त्याची पहिली श्रोती मी. मी इकडे कामदारणीला काही सांगत असले किंवा कुणाशी काही बोलत असले म्हणजे तर त्याची कविता वाचून दाखवायची घाई व्हायची. आणि माझं दुर्लक्ष झालंय असं दिसलं म्हणजे त्यांनी ती कविता रागाने माझ्यापुढे टरकावून फाडून टाकायची. मग दत्तू आणि बेबीनं त्याला चिडवायचं, अरसिक किती हा मेला, हा कविता फाडून गेला. मग त्याने हसायचे आणि पुन्हा ती लिहून काढायची. ठोंबऱ्याला कविता फाडण्याचा बराच नाद असावा, कारण नगरला येण्यापूर्वीच्या त्याच्या बहुतेक कविता अशाच गेलेल्या आहेत. तो काही पाठ म्हणून दाखवी. एक किनरीवाला म्हणून कविता होती, एकीत दगडावर चांदणे पडले होते आणि ते हरिण बालके दूध म्हणून साठीत आहेत अशी कल्पना होती. ठोंबरे नगरास आल्यावर हायस्कूलमध्ये जाऊ लागला, तिसरीत किंवा चौथीत असेल तो, त्यावेळची ही गोष्ट. तेव्हा दत्तूही हायस्कूलमध्येच होता. ठोंबरे शाळेतून आला की लक्ष्मीबाई गोष्ट सांगा म्हणून माझ्या मागे लागायचा. मी त्याला गोष्टी सांगून दमून गेले. याचा आपला रोजचा लकडा, लक्ष्मीबाई गोष्ट सांगा. एक दिवस माझी विहीण म्हणजे हौशीची सासू आली होती. तिला जडीबुटीच्या औषधांची चांगली माहिती असल्याने तिची माझी मोठी गट्टी असे. तिला गोष्टीसुद्धा पुष्कळ माहिती होत्या. शिवाय एकदा तिची गोष्ट सुरू झाली म्हणजे चार चार तास ती सहज चाले. ठोंबरे शाळेतून आल्यावर म्हणाला, लक्ष्मीबाई गोष्ट सांगा ना. हे बघ, आज आली आहे माझी विहीण. तिला चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या लांब लांब गोष्टी येतात. ती सांगणार आहे तुला आज गोष्ट. या बातमीनं ठोंबऱ्याला खूप आनंद झाला. जेवणीहून निजायला जायच्या वेळेपर्यंत त्यानं बाहेरून आत आणि आतून बाहेर अशा कितीतरी खेपा घातल्या. नेहमीप्रमाणे आम्ही सगळे एका दंडाळीला निजलो. भास्कर, दत्तू, बेबी, मी, माझी विहीण, ठोंबरे असे सगळे. मुलांना माझ्या बहिणीच्या गोष्टींचा चांगला परिचय असल्यामुळे ती सारी तोंडावर पांघरुणे घेऊन ठोंबऱ्याला हसत पडली होती. इकडे आज आपल्याला मोठी गोष्ट ऐकायला मिळणार म्हणून ठोंबरे आनंदात होता. त्यानं माझ्या विहिणी शेजारी जागा पटकावली. अंथरुणावर खुरमांड्या घालून कान टवकारून तो गोष्ट ऐकू लागला. गोष्टीला सुरुवात झाली. ती गोष्ट अशी. हे बघा भाऊ, एक उज्जैनचा राजा होता. त्याच्या अस्तुरीला होती एक कार, एक पुत्र. ती त्याची पहिली अस्तुरी गमावली. मग त्यानं केली दुसरी अस्तुरी. त्या दुसऱ्या अस्तुरीला सवतीची पोरं नको होती. तिनं केलं ढोंग की आपले डोळे बिघडले. ती म्हणाली, माझ्या मला एका जोशानं सांगितलं की दोन्ही मुलांनी निवळून वनात जाऊन त्रासाचं काळीत आणावं आणि मला खायला घालावं, मग माझे डोळे बरे होतील. त्रासाचं काळीच? त्रासाला कसं काळीज असणार? ठोंबरे म्हणाला. त्रासाचं नाही भाऊ, तरसाचं. राजानं अस्तुरीचं ऐकून दोन्ही पोरं वनात सोडली. ते निघाले. एक वनवल आणलं, दोन वनवल आणली, तीन वनवल आणली, चार वनवल आणली, पाच, अहो बाई त्यांनी हजार वनवल आणली. पुढं काय झालं ते सांगा, ठोंबरे म्हणाला. अरे थांबा ना भाऊ, अशी घाई करू नका. पाच वनवल आणली, सहा वनवल आणली, सात वनवल आणली. ध्यान भेटला एक राजहंस. त्यानं त्यांच्यावर माया केली. त्यानं बसविलं त्यांना एका रिक्षाखाली आणि घरं बांधण्याचा विचार केला. एक समिंदरवाला आणला, दो समिंदरवाला आणले, ती समिंदरवाला आणले. अहो बाई त्यांनी सात समिंदरवाला आणले, कबूल. पण पुढं काय झालं त्या मुलांचं ते सांगा ना. थांबा ना भाऊ, अशी घाई नका करू. त्या पक्षी राजानं एक काडी आणली, दोन काड्या आणल्या, तीन काड्या आणल्या, चार काड्या आणल्या. बाई त्या पक्षानं पर्वत प्राय काळ्यांचा ढीक केला. पण पुढं काय झालं मुलांचं ते सांगा ना. थांबा ना भाऊ, असं काय करता. मग तो पक्षीराज दगड गोळा करायला लागला. त्यानं एक दगड आणला, दोन दगड आणले, तीन दगड आणले. त्यानं मेरू पर्वता एवढी दगडातांची रास घातली, कबूल मला. पण त्याचं पुढं काय झालं ते सांगा ना. विहीण म्हणाली, हे काय बरं भाऊ असं करता, मला सांगू द्या ना. ठोंबरे कंटाळला, त्याला झोप येऊ लागली. पण माझ्या बहिणीला गोष्टीचे फारच फुरण चढले. ती जी पडल्या पडल्या गोष्ट सांगत होती ती आता उठून बसली. भाऊ उठा ना, आता काय, अगदी उल्लीशी राहिली, उठून बसा ना. आमच्या सगळ्यांच्या हसून हसून मुरकुंड्या वळल्या. शेवटी ठोंबरे म्हणाला, बाई मी तुमच्या पाया पडतो, पण आता मला झोपू द्या. पण तिनं त्याला 3 वाजेपर्यंत झोप येऊ दिली नाही. तो निजला की त्याला हालवून उठायची आणि अशा रीतीनं तिनं आपली गोष्ट पुरी केली. पहाटे आम्ही उठलो पण ही दोघे बराच वेळ निजून राहिली. मी स्वयंपाकघरात होते. ठोंबरे उठल्यावर तेथे आला आणि त्यांनी मला अगदी खरा साष्टांग नमस्कार घातला. लक्ष्मीबाई अगदी हात जोडून साष्टांग नमस्कार करतो तुम्हाला, तुमच्या विहिणीला आणि तिच्या गोष्टीला. ही तुमची विहीण मोठी कादंबरी कर्त्री बनणार होती, पण कुठं माशी शिंकली कुणाष्टव. आम्हाला मात्र त्या रात्रीचे हे बिनपैशाचे नाटक पुढे कित्येक महिने पुरले.